आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभेत एक देश एक निवडणूक संदर्भातली विधेयकं सादर. विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी उद्या निवडणूक. संगीत रसिकांसाठी पर्वणी असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाला आजपासून पुण्यात सुरुवात. आणि महिला क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचा भारतावर विजय, तर बॉर्डर गावस्कर करंडकाच्या तिसऱ्या सामन्यात भारतावरील फॉलोऑनची नामुष्की टळली. देशात एकाच वेळी निवडणूक घेण्याबाबतची दोन विधेयकं काल लोकसभेमध्ये मांडण्यात आली. विधेयक सादर करण्यापूर्वी सभागृहात त्यावर दीड तास चर्चा करण्यात आली. या विधेयकांमुळे राज्यांच्या स्वायत्ततेला बाधा येणार नाही असा विश्वास कायदेमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी व्यक्त केला. तर काँग्रेसच्या मनीष तिवारी यांनी विधेयक सादर करण्याला विरोध करताना हा संघराज्य रचनेच्या मूलभूत रचनेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं. संघराज्य रचना हे आपल्या लोकशाहीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे असं ते म्हणाले. प्रत्येक स्तरावर या विधेयकावर सविस्तर चर्चा करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रारंभीच हे विधेयक संयुक्त संसदीय समितीसमोर मांडण्याचा दृष्टिकोन व्यक्त केला होता असं केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सांगितलं. हे विधेयक या समितीकडे पाठवून त्यांचा अहवाल आल्यावर मंत्रिमंडळ तो स्वीकारेल असं शहा म्हणाले. सत्ताधारी आघाडीतल्या तेलगू देसम आणि शिवसेनेच्या खासदारांनी विधेयक सादर करण्याला पाठिंबा दर्शवला, तर विरोधी पक्षांच्या काही खासदारांनी त्याला विरोध केला. त्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी मतदानाची मागणी केली. इलेक्ट्रॉनिक मतदान आणि पेपर स्लिप्सची मोजणी करून विधेयक सादर करण्याच्या बाजूने 269 मतं पडल्यानंतर मंत्री मेघवाल यांनी एक देश एक निवडणूक संदर्भातली दोन विधेयकं लोकसभेमध्ये सादर केली. राज्यसभेत कालही राज्यघटनेच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष चर्चा झाली. भारत ही लोकशाहीची जननी आहे. भारतीय वैचारिक परंपरेनुसार स्वातंत्र्य, समता, समावेशकता आणि स्वीकारार्हता या लोकशाहीत अंतर्भूत असलेल्या मूल्यांमुळे नागरिकांना सन्मानानं जीवन जगता येतं असं सभागृहनेते JP नड्डा या चर्चेत म्हणाले. सरकारचाही हाच दृष्टिकोन असल्याचं त्यांनी सांगितलं. संयुक्त जनता दलाचे नेते रामनाथ ठाकूर, HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव तसंच तृणमूल काँग्रेसच्या नेत्या सुष्मिता देव, द्रमुक खासदार विल्सन, माकपाचे जॉन ब्रिटस, आपचे संजय सिंग आणि अन्य खासदार या चर्चेमध्ये सहभागी झाले होते. महाराष्ट्र मुद्रांक कायदा 1958 सुधारणा करणारं विधेयक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेमध्ये मांडलं. प्रतिज्ञापत्र, करार तसंच संबंधित कागदपत्रांवर लागणारं मुद्रांक शुल्क 100 रुपयांवरून 500 रुपये करण्याची तरतूद यामध्ये प्रस्तावित आहे. भागभांडवलावरच्या मुद्रांक शुल्कासाठी भांडवलाची मर्यादा 50 लाखांवरून 1 कोटी रुपये करण्याचा प्रस्तावही या विधेयकामध्ये आहे. विधानसभेत काल झाडं तोडण्याबाबतच्या नियमात सुधारणा सुचवणाऱ्या विधेयकावर चर्चा झाली. आमदार शेखर निकम आणि भास्कर जाधव यांनी वृक्षतोडीबाबत लागू असलेल्या कायद्यात वर्गीकरणानुसार दंड आकारला जावा अशी मागणी केली. विरोधी पक्षनेत्यासंदर्भात कुठलाही प्रस्ताव मिळालेला नाही. तो प्रस्ताव आल्यावर संदर्भ तपासून निर्णय घेऊ असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. विधान परिषदेत काल राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीका केली, तर भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाचं स्वागत केलं. राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी राज्य सरकार आणखी जोमानं काम करेल असं ते म्हणाले. महायुती सरकारनं गेल्या 2.5 वर्षात उल्लेखनीय कार्य केल्याचं मत शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी व्यक्त केलं. दरम्यान शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मनीषा कायंदे यांची विधान परिषदेच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केली. विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती काल जाहीर केली. विधानसभा तालिका सभाध्यक्षपदी विजय रहांगडाले, रमेश बोरनारे, शेखर निकम आणि दिलीप सोपल या आमदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक उद्या होणार असल्याची माहिती उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी काल दिली. यासाठी आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यामुळे सभापतीपद सध्या रिक्त आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अनिल परब आदी नेते यावेळी उपस्थित होते. त्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी एक देश एक निवडणूक संकल्पनेला विरोध केला. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताची स्वरपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातल्या मानाच्या 70व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. तो 22 डिसेंबरपर्यंत एकूण 5 दिवस चालेल. ऐकूया याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
शास्त्रीय संगीतातील दिग्गज कलाकारांच्या समृद्ध कलाविष्काराची दीर्घ परंपरा असणाऱ्या आणि पुण्याचं सांस्कृतिक वैभव ठरलेल्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाला यावर्षी 7 दशकं पूर्ण होत आहेत. एवढ्या दीर्घ काळात भारतातील शास्त्रीय संगीत क्षेत्राला या स्वरमंचानं अनेक प्रतिभावान दर्जेदार गायक, वादक, नर्तक कलाकार दिले आहेतच, पण त्याचबरोबर जाणते मर्मज्ञ संगीत रसिक घडवण्याचं महत्वपूर्ण कार्यही केलं आहे. यावर्षी 15 नवीन कलाकार प्रथमच या मंचावर आपली कला सादर करणार आहेत. सर्व महिला कलाकारांचा समावेश असलेला मोहिनी संगीत समूहाचा कलाविष्कार, युवा कलाकार अमान आणि अयान अली बंगश यांची सरोद जुगलबंदी, प्रसिद्ध गायक अदनान सामी यांचं शास्त्रीय पियानो वादन, अभिनेत्री शोभना यांचं भरतनाट्यम नृत्य आणि स्वरयोगिनी डॉक्टर प्रभा अत्रे यांना श्रद्धांजलीपर त्यांच्या शिष्यांची सामूहिक स्वरांजली ही यावर्षीच्या सवाईची वैशिष्ट्ये आहेत. पुण्यात सध्या थंडीचा कडाका चांगलाच जाणवत असून या पार्श्वभूमीवर विविधरंगी शाली आणि स्वेटरच्या पेहरावातील हजारो संगीत रसिकांच्या उपस्थितीत सवाईच्या मंडपात अस्सल स्वरांची मैफल रंगत जाणार हे निश्चित. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी दीपा भंडारे, पुणे.
प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी करदात्यांप्रती सहृदयता जपत सक्षमतेनं आणि पारदर्शीपणे काम करण्याची गरज आहे असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते काल नागपूर इथं भारतीय राजस्व सेवेच्या 78व्या तुकडीच्या प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या 78व्या तुकडीत 145 अधिकारी प्रशिक्षण घेणार असून त्यांच्यात रॉयल भूतान सर्व्हिसच्या 2 अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. नागपूरमधल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून 1,547 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. विधानभवनातल्या मंत्रिमंडळ सभागृहात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत याबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पामुळे नागपूर शहरासह परिसराच्या विकासाला आणखी गती मिळेल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आता क्रीडावृत्त. भारत आणि वेस्ट इंडिजच्या महिला क्रिकेट संघांदरम्यान काल नवी मुंबईत झालेला 20 षटकांचा सामना वेस्ट इंडिज संघानं 9 गडी राखून जिंकला. भारतीय संघानं वेस्ट इंडिज संघासमोर विजयासाठी 160 धावांचं लक्ष ठेवलं होतं. स्मृती मानधनानं 41 चेंडूत 62 धावा केल्या. 3 सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना भारतीय संघानं जिंकला आहे, त्यामुळे मालिकेत आता 1-1 अशी बरोबरी झाली आहे. बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या 3र्या सामन्यात भारताच्या पहिल्या डावात आतापर्यंत सर्व गडीबाद 260 धावा झाल्या आहेत. तत्पूर्वी काल भारताला फॉलो ऑनची नामुष्की थोडक्यात टाळता आली. काल चौथ्या दिवसाचा खेळ अपुऱ्या प्रकाशामुळे आणि पावसामुळे थांबवावा लागला तेव्हा भारताच्या 9 गडीबाद 252 धावा झाल्या होत्या. जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप यांच्या 39 धावांच्या भागीदारीमुळे भारताला फॉलो ऑन रोखता आला. हवामान. राज्यात सध्या थंडीचा प्रचंड कडाका जाणवत असून मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. काल सर्वात कमी किमान तापमान अहिल्यानगर इथं 5.6 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. आज राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. लोकसभेत एक देश एक निवडणूक संदर्भातली विधेयकं सादर. विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी उद्या निवडणूक. संगीत रसिकांसाठी पर्वणी असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाला आजपासून पुण्यात सुरुवात. आणि महिला क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचा भारतावर विजय, तर बॉर्डर गावस्कर करंडकाच्या 3र्या सामन्यात भारतावरील फॉलो ऑनची नामुष्की टळली. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
Thank you.